माझ लई तानिल चात कामानी बाई पाभरीला शेतावर नेली तापली धरणी पोळली चरणी मी अनवानी शेत माझ लई तान्हिल चात कावानी निढळावर मी हात ठेवून वाट किती पाहू खिंडी तोंडी हटवा द्या तू नको उभाराहू चात कावानी
शेत माझ लई तानिल चात कावानी
पाण्या पडतू पाण्या मिरगा आधी रोहिणीचा
आली रोहिणीचा
पाळणार लागे भावा आधी बहिणीचा लई तान्हिल चात कावानी त्यात पीक मोत्याच
झुलत झुलत कुलत त्याच पीक मोत्याच
कारतिळा तू झाला पिवळा शेवंती वाणी
शेवंती वाणी
शेत माझ लई तान्हिल चात कावानी चार झाडा खाली धनी पाभर सोडीत जेवण घेऊन शेतावरती चालली कामिनी शेत माझ लई तान्हिल चात कामानी